श्री श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम नावड़ प्यारो भैडिट सच्चो सरी कार्यक्रम तोन केंजन वालड़ सब भई भैडु ननी सेलकनु प्रभु यीशु न पवित्र नाम ते मेकुन सब तोन नवा सेवा प्रिय दोस्तालोरित इत कार्यक्रम ते मिय सब ता उन्दी बार फिर स्वागत है उन्डे माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तोन केंजन जरिया ते मेकुन सब तोन प्रभु यीशु न आशीष पुटसी रहे माता होए अने इत कार्यक्रम तुन केंजनवात ते मिकुन सब तुन बड़ंग बड़ंग आशीष पुटसी रहे माता ही इमड माकुन अपनो चिट्ठी ते लिखे किसी जरूर वहकेट अमट मी हिन्नल प्रभु ईसुन से बिंदी की कौन प्रभु यीशु में वस सब परेशानी तुन हटे कैनोल प्यारो भाड़ीट अनि सेलाकने इमड माकुन इहुने चिट्ठिंग लिखेसी हमेशा रहता के मदा किट अमड मिवांग चिट्ठीना आशा की कम प्यारो भैडित अमड मिवा सेवत लाई हमेशा तैयार रहियम अनि इमड इत कार्यक्रम ता बारे ते अपनो संग वालेडुन भी जरूर बतेगी किट आपी वोण भी प्रभु ईसु ना सच्चो वचन तुन केंजनो ओंडे प्रभु ना आशीष तुन ये ची अपनो जीवाते ग्रहण क्यानो ते वड़ाट भाईडी टनी सेलक नीट अमट अपनो निर्दयित बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू क्या ना मुन्ने प्रभु ईसु से बिंदी की कम प्रिय दोस्तालो रिट इमट भी ना संग ने पूर्व विश्वास तल प्रभु ईसुन से एहुन बिंती किम पवित्र पवित्र इत पूर्व दुनिया तोन बने कहने वाले परमेश्वर दाऊनी अमर सब उन बार फिर ईसु मसीह ना नाम ते सच्चो आत्मा तल निकरो वाई तुलम अनि अमर निकुन मन तल धन्यवाद सिया तुलम की इमा माकुन पिजड़ा समय ते अच्छा भलो इरती ओंडे वायन वाले सब दुख तकलीफ अनि मुसीबत तल भी पिसुची इरतोनी यू सब मादिंग लाई भी मन्नी कुन मन तल खूब धन्यवाद सियातलम प्रभु जी इत समय ते बाइबल अध्ययन क्या ले मावा मदद किम इत दे मावा निसे बिंतियां प्रभु जी यर सब केंजन वालेड भाईड़ा अनि सेलक न नड्डुम ते बोले बीमार हुए या फिर वो बांगे भी परेशानी ते होए ते इमा वोड़ुन पूरो रीति तल चंगो किम बड़की इमा चंगो कैन वाले परमेश्वर दाउनी आंदी ओंडे माँ कुन समझ सिम की अमट भिनीवा पवित्र वचन तुन अच्छा तल पुंज सके माइकम प्रभु जी अमन ने कुन सब मादिंग लाई धन्यवाद सीता के एत बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलकी तुना आमीन प्यारो भाईडीट अनिसेलक नेट नैन मट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम ते पुरानो नियम तल दूसरो राजा ना किताब तल उन्दे पाठ ता उन्दे खाक नल अध्ययन की कम ते वड़त भाईडी टनी सेलक डेट इमट अपनो सब काम धंधोनु घड़ी में छोड़े किसी प्रभु ईसु ना सच्चो वचन तुन खिंजट प्रभु जी मिवा जीवते आनंद खुशी उंडे मन ते पुरु शांति सियानुल खास मांदी बादू डल किस एलियन अहजिया राजा ना दुख तल बचे गया था पहलो राजा ना 22 पढ़ता 51 वचन ते अमट हुड़तम कि अहाब नुल मरी एजियल सोमरोन देश ते याने कि सामरिया देश ते इसराइल देश तोल राजल बने मतुल दूसरा राजा ना किस्सा इदे मांदितल शुरू आई था वास्तव ते पहलो अनि दूसरो राजा ना किताब ना नडुमते बदे खास रंग ना फर्क माकुन हल्दीस रहे मायो एजिया ना राजपाट पहलो राजा ना किताब ता आखरी पाट तल शुरू आईता ही उंडे दूसरो राजा ना पहलो पाट ते खत्म आईता ही राजा लोड अनि भक्ता लोड परमेश्वर तक खाक नल वन कन वालड मानवा ना रूप ते काम क्या तोड़ाई नर्ण बोनोल मालिक एल यल इत दुनिया तुन छोड़ क्यान वाले ही नर्ण बोल स्वर्ग ते पर रो धानोल उन्डे बप बोल प्रभु परमेश्वर उनोल मालिक तुन रोन मलुची वोयानोल ते अन्ना असमें ते हाजिर मन का ಇದ್ ಎಲಿಸನ ಮಂತ ಪೂರೋ ಇಚ್ಛಾ ಮತ್ತ ಇವನ್ ಲಾಕ್ಸಿ ರಹಿಮಾತ ಹೈಕಿ ಎಲಿಯನ ಯಾತ್ರ ಹಿಲ್ಲೆ ದಿಸನ್ ವಾಲೆ ಕಾಮನ್. ಪ್ಯಾರು ಭೈಡಿತ್ ಗಿಲ್ಗಾಲ್ ಬೇತೇಲ್ ಯರಿಹೋ ಯರ್ದನ್ ಢೋಡತ ಅತ್ಖ ಎಲಿಯಾ ಅನಿ ಎಲಿಶನ ಬಖತ್ತೆ ಭಕ್ತಾಲುಳ ಜುಂಡ್ ಬೇತೇಲ್ ಅನಿ ಗಿಲ್ಗಾಲ್ ನಾಟೆನೆ ಮಂದು ಉಂಡೆ ಎಲಿಯಾಲ್ ಅಪನೋ ಆಖ್ರಿ ಸಮೇತೆ ಯಡ್ ಸಪ್ತ ಸಂಗ್ನೆ ಮಿಲೆ ಮಾಯನ್ ಲೈ ಅವಿತೋಲೈ ಬೇಗ ಬೇಗ ಓಲ್ ಹಂತೋಲೆ ಭಕ್ತಾಲೋಳ್ ಎಲಿಶಾನ್ ಎಲಿಯಾ ಭಕ್ತಾನ್ಸೆ ಅಲಕ್ಯನ ಚಾಯ್ ಮಾಯ್ತೋಳ್. ಇದನ ಕಾರಣ ಇದಾನ್ ಕಿ ಓಳ್ ಓನ್ ಅಪನೋ ಝುಂಡ್ತೆ ಬಿಲೆಕ್ಯಾನ ಚಾಯ್ ಮಾಯ್ತೋಳ್ ಓಳ್ ದೂಖ ವಾಲೆ ಮಾದಿನ್ ಇಂಜಿಕೊನ್ ಓನ್ ಮಂತೋನ್ ಭಯಕ್ಯಾನ ಚಾಯ್ ಮಾಯ್ತೋಳ್. ಮಗರ್ ಎಲಿಸಾಲ್ ಅಪನೋ ಪಕ್ಕೋ ವಿಚಾರ್ ಅನಿ ಅಪನೋ ಲಗನ್ತೆ ಪಕ್ಕೋ ರಹಿಮಾತುಲ್ ಅಮಟ್ ಇತಲೆ ಪಕ್ಕೋ ವಿಚಾರ್ತೆ ಮದನ್ ವಾಲೆ ಉಂದಿ ಝನಿ ರೂತ್ನ ಜೀವಂತೆ ಬಿ ಹುಡ್ಸಿ ಮತ್ತೋಣ. ಪ್ರಿ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆ ದೋಸ್ತಲುಡಿ ಮಾವ ಪಕ್ಕೋ ಇರಾದ ಮಾವ ಕಾಮ್ತೆ ಸಫಲ್ ಆಯನ ಮಾವ ಆಶಿಷ್ ಅನಿ ಛುಟ್ಕಾರ ಯಾನಕಿ ಮುಕ್ತಿತ ಆಧಾರಾನ್ ಎಲಿಶಾಲ್ ಆಶಿಸ್ತೆ ಭರ್ಪುರಾತುಲ್ ಎಲಿಶಾಲ್ ಹರೇಕ್ ಬುರೋ ಅನೆ ದುಃಖ ವಾಲೆ ಮಾಂದಿತುನ್ ಪುಂದಾನ ವಾತ್ತೆ ಬಿಲ್ಲೋಗುಳ ಮಾಂದಿತಲ್ ದುಃಖಿ ಹಲಾಯೋಲ್ ಓಲ್ ಬೋಳುನ್ ಫಟ್ಕಾರೆ ಕಿತ್ತುಲ್ ಅವಳ ಜವಾಬಿ ಸೀತುಲ್ ಹಿಂಗೆ ಅನ್ನಪುಂದ ತೋನಾಕಿ ಇಮಡ್ ಚಮ್ಮೆಕೆ ಮಂಡ್ ಓನ್ ಅಪನೋ ಮಾಲಿಕ್ ಸೆ ಖಾಸ್ ಆಸಾ ಮಂಜಿತ ನಾವೋಡ್ ಪ್ಯಾರೋ ಭೈರಿಟ್ ನಡ್ ದುನಿಯಾ ತ ಧರಮ್ ಅನಿ ಧರ್ಮಿ ಅಗವಲೋಳ್ ವಳುಲ್ ಪಾಪಿ ಅನಿ ದುಷ್ಟ ಜನಾನ್ ಸೆ ಇವನೆ ಹಿಂದಾತೋಳೈ ಕಿ ಇಮಟ್ ನಾಶ್ ಅಯನ್ ಲಾಯೋಕ್ ಆಂದಿ ಪರ್ ಬೋಲ್ ಮಾನವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಪರೋ ಆಸಾ ಇರ್ತೋಳೈ ತೇ ಪ್ರಭು ಈಸುನೆ ಓನ್ ಲೈ ಹಮೇಶಾ ತ ಜೀವನ ಅನಿ ಸ್ವರ್ಗ ತೆ ಸಂಗತಿ ಪುಟ್ಟಲ್ ಅಮ್ಮಠ ಹುಡ್ದಂ ಕಿವೋಡ್ ಸಬ್ಸೆ ಪೈಲೆ ಗಿಲ್ಗಾಲ್ ಮುಲುಕ್ತೆ ಹತ್ತುಡ್ ಗಿಲ್ಗಾಲ್ ತ ಸಚ್ಚೋ ಮದಲವಾನ್ ಟೊಂಗಿನ ಘೇರ ಬೊಪ್ಪೋಳ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಯರ್ದನ್ ಧುಡತೋನ್ ವರ್ತುಡ್ ತೆ ಅದ್ ಭಗತ್ ತೆ ಸಬ್ಸೆ ಪೈಲೆ ಇತ್ತೆ ಜಗತ್ ಪರೋ ಅಪ್ನೋ ಡೇರವಾಡ್ತು ಇತ್ ಯರಿಯೋ ದೇಸ್ತಾಲ್ ರಣ್ ಮಿಲ್ ಸೆ ಜಾದ ಲಖೈ ಬೇತೇಲ್ ದೇಸ್ ಇದ್ ಯರುಸಲಂ ಸೆಹರ್ ತಲ್ ಬಾರ ಮಿಲ್ ಉತ್ತರ ದಿಶಾ ತ ಖಾಖೈ ಇದನ ಅಸಲಿ ನಾಮ್ ಲೂಜ್ ಹೈ ಇದನ ಖಾಸ್ ಮತಲಬಾನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ರೋನ್ ಯರಿಹೋ ಶಹರ್ ತ ಮತಲವಾನ್ ಚಂದನ ನಾಟೆ ಇದ್ ಯರ್ದನ್ ಢೋಡತಲ್ ಸಯುಂಗ್ ಮೇಲ್ ದಿನ್ ಡೂಬ್ತೋ ದಿಶಾತ ಖಾಖೈ ಇದ್ ದುನಿಯಾ ತ ಚಿನ್ನಾನ್ ಯೌಶು ಇದ್ದೇನ್ ನಾಸ್ ಕಿಸಿಕೊನ್ ಬಪೋಡೆ ಭಿ ಹಲ್ ಬನಿಕ್ಯಾ ನಾ ಸರಾಬ್ ಸಿಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಯರ್ದನ್ ಇದನ ಖಾಸ್ ಮತಲವಾನ್ ನಿಚೋಡ ಖಾಕ್ ಪೊಂಗನ ಅಂಡೆ ಅಮಟ್ ಹುಡಿ ತೊಳಂ ಕಿ ಎಲಿಸಾಲ್ ಯುಸಫ್ ಮುಸಿಬತ್ತುನ್ ವರ್ತಾಕೆ ಅಪನೋ ಮಾಲಿಕ್ ತ ಸಂಗನೆ ಲಾಕ್ಸಿರ್ಹೆ ಮಾತುಲ್ ಅಹಪ್ತ ಸಾಯನ ಬಾತ್ತೆ ಮೂವಬ್ ಇಸ್ರಾಲ್ ತ ಖಿಲಾಪ್ತೆ ಆಸಿ ಅತ್ತುಲ್ ಅಂಡೆ ಅಹಜಿಯಲ್ ಉಂದಿ ಅಚ್ಚ ವಾಲೆ ಖಿಡ್ಕಿ ತಲಿದ್ ಸೋಮ್ರುಂ ತೇವನ ಖೋಲಿತೆ ಮತ್ತ ಅರ್ಸಿಸಿತ್ತುಲ್ ಉಂಡೆ ಬಿಮಾರ್ ಆಸಿ ಹತ್ತುಲ್ ಆಪಿ ಬೋಲ್ ದೂತ್ಕುನು ಇಹುನ್ ಇಂಜಿಕುನ್ ರೋಹ್ತುಲ್ ಕಿ ಇಮಡ್ ಹಂಜಿಕುನ್ ಏಕ್ರೋನ್ ಮುಲುಕ್ತ ಬಾಲಜ್ ಬುಕ್ ಪಡೋಡಾ ಪಿಯನ್ ತುನ್ ಇಹುನ್ ಪೂಜ ಕಿಸಿ ಒಳಟ್ ಕಿ ಬಳಂಗ್ ಅನ್ನ ಇದ್ बीमारी तल पिस्सका की अल्ले। प्यारो दोस्ता लुरी, आप भी परमेश्वर तुल दूत तिस भी एलिया नितुल तेचे कुन सोमरोन देश तोड़ राजा नोट दूत के नसंग ने मिले माय लाई विता। उंडे बोड़ोन वन का की बड़ंग इसराइल देश ते बोले परमेश्वर हैले जो कि इमट एकरोन मुलुकता बालाज भू पेन तुन पूछे क्या लाई अंतोड़ित इदन लाई इंगा परमेश्वर नी से यून इंदा तो लाई की बेना पलंग ते इमा नाम तो नी आपी डाल इमा बपोड़ी भी हलतेत की पर सासी ही ताकी इदन बात ते एलियल भक्त तल चले मतुल बपोड़ अजियल नोड दूध कुवन कर रोमल से वासी अत्तो आप ही बोल बोड़न पूछे के तुल इमट बाड़ी मलसी बात तुरी बोड़ बोने तुर की बोड़ आदमी माँ से बिले मान लाई बात तुल उन्हें तुल की बोल राजल मी कौन रोह तुल उनकर रोम मलसी कौन इंट परमेश्वर इहोन इंदा तो लाई की बड़ंग इसराइल देश ते बोले परमेश्वर ही ले जो इम्मा एक रोन मुलुकता बालाज बू पेन तुन पूछे क्या लाई रोहता तो नी कारण तल बिना पलंग परो इम्मा अर्तोनी अदन परो डल बपोड़ी भी हलतेत की पर आ गए सासीदा की बोल बोलून पूछे की तुल बोला तमीमी से मिले मायन लाई बात तुल अडमी से युमान दिंग वंग तुल उन बातल रंग रूप मत ता बोल बोन जवाब सी तुल बोल तो चुट्टिंग वाले मानवल मंजी तुल अंडे बोल अपनो नन्ही डे चमड़ा ता पट्टा दोची मत तुल बोले तुल बोल तीस भी एलिया भक्तल हुए इतने बात ते बोल हुन करूं 50 सिपाही नोर बड़ूल मुखियान वो नोर 50 सिपाही रसंग ने रोत तो मुखियाल वन करूं हंजी कुन बड़ंग उड़तूल की बोल मटा ता ऊचो जगत पर रो उत्तोल है उन्हें बोल वन इत्तुल ये परमेश्वर तोल भक्तानी राजल इत्तुल है कि इमा रची नीचो बड़ा एलिया बोल 50 सिपाही डोल मुखिया नित्तुल यदि न परमेश्वर तोल भक्तलांदन ते बादुडल किस अरसे कुन्नी कुन्नी वर 50 सिपाही डा संग ने भसम किसी वाटिल आप ही बादुडल किस रही तो डे वोन वोनोड 50 सैनिक न संग ने भसम किसी सीत प्यारो भाईडीज आठ वचन ते अमट हुड़ी तुलम की परमेश्वर उन्दी बार फिर यरदन ढोड़ता ये तुल रण हिस्सा ने किसी सिया तुल सयुंग सो साल पहले मुसल अपनो बढ़गा तुन काम ते ये तुल लाल समुद्र ता ये तुन तू सन लाई मगर एलियन का रूम बोना चादर मंजीता यहोशुना बात ते दूसरो बार यरदन ढोड़ते इध अचंबो काम आतु दोस्ता लुड़ित पवित्र बाइबल ते इहुन लिखे माताई फिर राजल भक्तन का रूम 50 सिपाही डोल बड़ुल उंडे मुखियन 50 सिपाही रा संग ने रोतुल मुखियल बोन इतुल ये परमेश्वर तोल भक्तानी राजल इतो लाई की फुर्ती तल इम्मा नीचो रेसियन एलियाल जवाब से सिकुन वोडु नित्तुल यदि अन्ना परमेश्वर तोल भक्तल अंधन ते बादुडल किस अरसे को निकुन नी वोड 50 सैनिकोड़ा संग ने भसम किसी वाटिल इदिन बात ते बादुडल परमेश्वर ता किस रही तो उंडे वोन वोनोर 50 सैनिक न संग ने भसम किसी जीत। फिर राजाल तीसरो मेला 50 सिपाही डोल वोलुल उंडे मुखियन 50 सिपाहीड़ा संग ने रोहत सीतुल। उंडे 50 नोल वोल तीसरो मुखियाल तरीसिकुन एलिया भक्तन सामनो मुटोंगड़ों अर्तुल। उंडे कसंग सी इंदलातुल यानक की वोल भक्तान इंदलातुल ये परमेश्वर तुल भक्तानी नवजान उंडे निवड़ियर 50 सेवक न परान निवा नजर ते कीमती ठहरे माई। प्यारो भड़ी टनी सेलकनित इंगा इगा इमाटित मांदितुन मिनिमरंगा किट कि एलिसा भक्तल एलिया भक्तन से महान भक्तल मत्तुल बड़ी बड़ी की वुर रूपा एलिया ना आत्मता रण गुनंग भक्ति ज्यादा मत्ता। एलिया भक्तल इधरंग ने किस्ता रत्य सवार आसिकुन उन्दी कोडा गाड़ा ता जरियतल स्वर्ग ते ताची यत्तुल डपको मांदीता अनुसार एलिसल अपनो मालिक तुन स्वर्ग हन्ना के हुड़तुन एलिसल एलियन भक्ताना आत्मता रणगुनांग हिस्सा येती तोलाई 50-50 सिपाही डबोड रण मुखिया लोड अपनो अपनो 500 सिपाही डसंग ने मुन्ने वासी मत तोड़ वोड़ुन तो किस बादुडल अरसिकुन भसम किसी वाटची सीतु मगर इंगा नवाजान निवा नजरते कीमती ठहरे माई। प्यारो भाईडिट यलमानवाल एलिशल इंगा एलिया भक्ताना जगा ये तो लाई वोल इंगा वोना जगत पर रो परमेश्वर तोल भक्ताल आंदुल पवित्र बाइबल ता भाषा ते नबी याने पुंदान वाले ना मतलब आन परमेश्वर ता मांदी ना खबर ततन वाले एलिया ना जगत पर रो इंगा एलिशा लाई वोल अपनो विश्वास ता खुद जांच किया तुल वोल चादर तुन इते जिसे कुन एलिया नोल परमेश्वर दाऊ ना शक्ति तुन होड़ाना चाहे माई तुल। प्रिय दोस्ता लुडित एलिशल एलिया अनि वो नोल परमेश्वर पर रो विश्वास की तुल उन्डे इंगा वोल अद विश्वास तल अच्छा काम की तुल उन्डे यर धन ढोड़ा ताईयर रण हिस्सा ने आसियत इदमादित पर रो ध्यान सिम इगा शक्ति एलियना चादर या एलियन रोपा हिले शक्ति है परमेश्वर ते इंगा मानवल इग गई गलती किसी सिया तोले वोल आदमिनिया भदे चीज तुन हुड़ी तोल वोन पिज्जा दुनिया तुन बने क्यान वाले ना शक्ति तुन हाईले उड़ती जाके मायोल उन्डे वो ना इद गलती वोन ठोंगी ना भक्ति तक हाक वोई ता है सैतान मा कुन परमेश्वर याने की मा बोल दुनिया तुन बने क्यान वाले ना खाक हुड़ा ना मौका हल से बोल उन्डे बांगे हल पुंजी अमट दुनिया तुन बने क्यान लाई बने के अनवाले समझे मासी इत दुनिया ता चीज तुन भक्ति क्या ना स्वरूप किसी सियातुन ओंडे इदरंग ने परमेश्वर ता गुस्सा तुन भड़क क्या तुन शक्ति चादर या एलिया भक्तन रूप आई ले मगर परमेश्वर ते आई एलिशा भक्तल इदमादी तुन पुंतो नहीं एलिशान रोपा अध्य विश्वास मत्ता जो एलियन ईपी मंजीता उन्डे इत विश्वास मत्ता एलियनोल परमेश्वर ते एलिशाल सवाल पूछेगी तुल एलियनोल परमेश्वर बेगाई। प्रिय दोस्ता लुडित निर्णित खास सवाल आदमी झनी ओंडे दूसरो चीज कया खाक हुड़ा ना बजाय मानवा लोड़ून इदमा दी समझ मायना चाहिए कि वोल एलिया नोल परमेश्वर ता खाक हुड़ी बोले जिंदो अने पिस्तोल परमेश्वर आंदोल उड़े सच्चो परमेश्वर आंदोल बोले प्रभु यीशु मसीह नोल दाव आंदोल एलिशा भक्तल चादर तुन ये ते जित्तोल उंडे येर रण हिस्सा ने आसीहत उंडे वोल ढोड़ा तुन वर्षी दूसरो खाक आउसीहत तुन इगटल बोल अपनो नव जीवन तुन शुरू किया तुन इदन बाद ते परमेश्वर तुल दूत एलिया भक्ता नित्तुल उन संग ने नीचो विता वोन से मिनी वरी मा आपी एलियाल तेचिकुन वोन संग ने राजन का रूम नीचो हत्तुल ओंडे वोन इत्तुल परमेश्वर इहुन इंदातो लही की इमा तो एक रोन मुलुकता बालज भूप पेन तुन पूजे क्या लाई दूत क्रोह चे मत्तो नी ते बड़ंग इसराल देश ते बोले परमेश्वर आई ले जेन से इमा पूछे किसे सके माई की इद्दे कारण तल बेनप्पा लंग परो अर्तोनी आद दिन परो डल बप्पोड़ी भी हलतेत की पर अग गई सासीदा की परमेश्वर ता इद्वचन ता अनुसार जो एलियन अने मत्तोल वोलून इहुन इंची मत्तोल वोल सासी अत्तोल उंडे वोना औलाद हल आयना कारण तल यरो राम वोना जगत परो यहूदा देश तोल राजल यहोशापात नोल मर्री यहोराम ता दूसरो साल ते राज किया लतुल अहजल ना उंडे काम जो वोलगी तुल अदबड़ंग बड़ंग इसराल देश तोड़ राजा लोला इतिहास का किताब ते हल्लिख मायो प्यारो भैडी टनी सेलक निट इंगा मावा नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम गई खत्म आई ताई मुन्ने डा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कुन आशीष सेविल
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इम्मट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 970780399993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उंदी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 970780393 मावा ईमेल पता है gondi@radio882.com।